आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा. जागतिक सहकार परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन. 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी दणदणीत विजय. भारतीय संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत ठरला अव्वल. अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सुरुवातीला दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समूहावरल्या कथित लाचखोरी प्रकरण आणि उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही दिवंगत आजी माजी सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. अदानी उद्योग समूहावर झालेल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती, ती अध्यक्षांनी फेटाळून लावली. हा प्रस्ताव अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार नसल्याचं कारण त्यांनी दिलं. भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे संसद सदस्यांनी लोकांसमोर उच्च आदर्श प्रस्थापित करावेत अशी अपेक्षा धनखड यांनी व्यक्त केली. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि डावे पक्ष द्रमुक, राजद, आप यांच्या खासदारांनी अदानी समूहावरल्या कथित आरोपावर बोलायचा प्रयत्न केला, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. संविधान दिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अधिवेशन सुरू होण्याआधी ते आज माध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून 75 वर्ष झाली आहेत, हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल असं मोदी म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदारांनी सत्ता द्यायला नकार दिलेले मूठभर लोक संसदेत विनाकारण गोंधळ करतात असं ते म्हणाले. संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच करायला हवा अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. देशातल्या मतदारांचा संविधानाबद्दलचा विश्वास, लोकशाहीविषयीची वचनबद्धता यांना काही अर्थ आहे असा संदेश संसदेतून जायला हवा असं ते म्हणाले. संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. संविधान हे प्रत्येक नागरिकांचं असून त्यावर देशातल्या सर्व नागरिकांचा विश्वास असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. वक्फ सुधारणा विधेयक 2024 संयुक्त संसदीय समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली. सभापतींनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं. उद्याच्या संविधान दिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ मनसुख मांडवीय, पियुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, गजेंद्रसिंह शेखावत, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेता निवड अद्याप बाकी आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून ती झाल्यावर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं. माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपप्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर पवार यांनी आदरांजली वाहिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एक समान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत जागतिक सहकार परिषदेचं उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या गेल्या 130 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परिषद भारतात होत आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण या बातमीपत्रानंतर आकाशवाणीवरून ऐकता येईल. संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही, तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. 2004 ते 2014 या 10 वर्षात रेल्वेमध्ये 4,40,000 कर्मचाऱ्यांची भरती झाली होती, परंतु 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात 5,00,000 रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाली आहे. या भरतीसाठी एक वार्षिक कॅलेंडरसुद्धा रेल्वेनं पहिल्यांदाच तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 2 दिवसांच्या या मेळाव्यात या संघटनेचे देशभरातून सुमारे 30,000 कर्मचारी सहभागी होत आहेत. केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून अब कोई बहाना नाही हे अभियान सुरू होत आहे. महिलांवरच्या अत्याचाराचं निर्मूलन करण्याच्या दृष्टीनं हे अभियान राबवलं जाणार आहे. अभियानाचा एक भाग म्हणून अब कोई बहाना नाही या शीर्षकाच्या एका लघुचित्रपटाचं प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. दरम्यान 25 नोव्हेंबर हा महिलांवरच्या अत्याचाराविरोधातला जागतिक दिवस म्हणून पाळण्यात येतो. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय मिळवला आहे. 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं सर्व गडी गमावून 238 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले, तर वॉशिंग्टन सुंदर यानं 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. या विजयामुळे जागतिक क्रिकेट कसोटीच्या क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान मिळवलं आहे. भारतीय संघाची टक्केवारी ही 58.33% आता 61.11% गेली आहे. क्रिकेट IPL सामन्याचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन सट्टेबाजीची चौकशी अंमलबजावणी संचालनालय करत आहे. त्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालयानं 219 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं दर्शन होत असल्याचं केरेबेटे या कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते गौरीशंकर SRG यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज सुमारे 75 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस 'How to Succeed in New Hollywood' या सत्रात सहभागी होणार आहेत, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन आज संध्याकाळी चित्रपटातला महिलांचा सहभाग या विषयावर बोलणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2,71,40,000 रुपये किमतीचं सुमारे 4 किलो सोनं जप्त केलं आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या नंतर मालेला जाणाऱ्या एका संशयित प्रवाशावर अधिकारी लक्ष ठेवून होते. हा प्रवासी विमानतळ कर्मचाऱ्याला एक वस्तू सोपवत असताना गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ. पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा. जागतिक सहकार परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात 5,00,000 रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीनं झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी दणदणीत विजय. भारतीय संघ कसोटी क्रिकेट क्रमवारीत ठरला अव्वल. याचबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.